नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण 542 पैकी सुमारे 300 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून 230 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास 19 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला 34 तर समाजवादी पक्षाला 35 जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला 14, भाजपला 11 तर लोक जनशक्ती दलाला 5 जागांवर आघाडी आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 5 जागांवर आघाडी आहे. पंजाबात काँग्रेसला 7 तर आम आदमी पक्षाला 3 जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 5 जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक 9 जागांवर भाजप आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात सर्व 29 जागांवर, गुजरातमध्ये 26 पैकी 25 जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व 5 जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व 4 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येत आहेत. कर्नाटकात भाजप 16, काँग्रेस 10 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार 2 जागांवर आघाडीवर आहे. आंध्र प्रदेशात तेलगू देशम पक्ष सर्वाधिक 16 जागांवर, तामिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक 21 जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक 12 जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 8 मतदारसंघात आघाडीवर आहे. गोव्यात 2 जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागेवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी 27 जागांवर आघाडी मिळवली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास 11,000 मतांनी आघाडीवर आहे. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील दुसऱ्या तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटाला 1,595 मतं मिळाली आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहे. जालनामधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणीमधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूरमधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबादमधून महाविकास आघाडीचे ओम प्रकाश राजे निंबाळकर तर नांदेडमधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहे. नंदुरबारमधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगावमधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेरमधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत. बुलडाणामधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूरमधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ इथून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा गोंदियामधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावतीमधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोलामधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली चिमूरमधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिंडोरीमधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघरमधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडीमधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याणमधून महायुतीचे श्रीकांत शिंदे तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. रायगडमधून महायुतीचे सुनील तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामतीमधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरूरमधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगरमधून महायुतीचे सुजय विखे पाटील तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाघचौरे आघाडीवर आहेत. सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगलेमधून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहे. उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.